गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बंदे का नाम है अभिनीत। सो मुंबईच्या कांदिवलीमध्ये एक मावशी आहेत ज्या नवऱ्याच्या उपचारांकरता रस्त्यावरती एक फूड स्टॉल चालवायच्या। या मावशींच्या मदतीला एक जोडपं रोज यायचं। सकाळी त्यांना त्यांच्या फूड स्टॉलमध्ये पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पोहे उपमा इडली हे विकण्याकरता हे दोघेजण जे ना मावशींना मदत करायचे। आणि हे सगळं काम ओरकल्यानंतर म्हणजे सकाळी 10 नंतर पुन्हा ते आपापल्या ऑफिसला निघून जायचे। MBA शिक्षण झालेलं हे कपल आहे ज्यांनी आता स्वतःचं अन्नपूर्णा नावाने एक फूड आउटलेट सुरू केलं आहे जिथे 4 महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम हे जोडपं करत आहे। अंकुश आणि अश्विनी शाह असं या दोघांचं नाव आहे। मुंबईच्या कांदिवलीमध्ये हे दोघेजण राहतात। सो आज यांच्याशीच आपण शोमध्ये बोलणार आहोत। क्या बातें होगी पता चलेगी आपको लेकिन आने वाले गाने के बाद। पुढचं गाणं मी तुम्हाला ऐकवतोय बरसात के मौसम है बरसात वाला गाना टोनी कक्कर की आवाज। हाय हाय बरसात भी साथ में है नेहा कक्कर हम दम तेरा साथ भी सुना रहा हूँ बस कुछ देर में ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्या सोबत बजाते रहो।